आकाशवाणी कोपरगाव या भागातील या परिसरातील सर्व गॅस धारकांना कळविण्यात येते की गोपालकृष्ण गॅस एजन्सी संवत्सर यांच्या वतीने सर्व गोपाल गॅस एजन्सीच्या ग्राहकांना महत्वाची सूचना आपल्या गावात आपल्या परिसरात आपल्या भागामध्ये गोपालकृष्ण गॅस एजन्सी मार्फत मॅन्डेटरी इन्स्पेक्शन करण्यासाठी गॅस कंपनीचे मेकॅनिकल आपल्या भागात आपल्या परिसरात आपल्या गावात आलेले आहेत व त्यांच्याकडून गॅस सुरक्षतेबाबत माहिती घेऊन आपल्या घरातील गॅस कनेक्शन तपासणी करून घेणे हे सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहे व सुरक्षा पाईप SRT बदलून घेणे हे आजचे गरजेचे आहे. त्याचबरोबर आपले गॅस सिलेंडर ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी आपले चालू नेहमीचा मोबाईल नंबर रजिस्टर करून घेणे गरजेचे आहे, तरच आपले सिलेंडर हे बुक होऊ शकेल. तसेच उज्ज्वला गॅस धारकांसाठी आनंदाची बातमी, आपल्या गॅस सिलेंडर भरून घ्या व त्यावर मिळणाऱ्या सबसिडी अनुदानाचा फायदा करून घ्या ही नम्र विनंती. अधिक माहितीसाठी गोपालकृष्ण गॅस एजन्सी संवत्सर यांच्याशी संपर्क साधावा. गोपालकृष्ण गॅस एजन्सीचा मोबाईल नंबर नोट करून घ्या, 80 07 42 70 70.